सुन घट स्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भूवत रक्षक ठेवनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आईसे पूजन करती हो उदो बोला उदो अम्बा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अम्बा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अम्बा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अम्बा बाई माऊ निसा हो द्वितीयसे दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदोकार गर्जती सकळच्या मुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो तृतीयसे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुषा मिरविते अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो चतुर्थी से दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मन मोहिनी हो भक्ताच्या माऊली सुरते येते लोटांगणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो पंचमी से दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्थ पाद्य पूजने विजला भवानी सविते हो रात्री से समय करती जागरण हरि कथा हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो षष्ठी से दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षी गोंधळ घातला हो कौडी एक अर्पिता दिसी हार मुक्ता फळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ निसा हो उदो बोला उदो अंबा बाई पडता झेलून घेशी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो कारे गजती काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो अष्टमी से दिवशी अष्ट पूजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जग जननी हो मन मासे मोहिले शरण आलो तुझला गुनी हो सन पान देऊनी सुखी केले अंत करणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो कारे गजती काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुनी हो षडरस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो कारे गजती काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मोलंघनी हो सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे पाघेऊनी हो शुंभन शुंभादिक राक्षसा किती मारी सिरणी हो विप्रा राम दासा आश्रय दिधना तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो कारे गजती काय महिमा वर्णो दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊ दिसा हो
आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।